उदय बेन तोवे ओ महा दोष लावणार तू कादो बी रोयो तो तू ठावको रो काका ज्यामाय तू बिहरा दोष लावतो त्यामाय तू स्वतः दोषी ठरवतो काका दोष लावणार तू बी त्योच गोठी गोतो पेन होड्यो गोठी कोणारा विरुद्ध देवा न्याय खोरे पणाल दोयनोरी या फाल मालूम है ते ओ महा ओहड्यो गोठी कोणारा जो तू दोष लावतो ऐन स्वतः त्योच कोतो तो तू देवा न्याय पाने सुठे ऐको तू लागे का नाय ते देवा मोया तुल पाफा पाने फिरा लावणारी है ई नाय होमजीन तू त्या मोया माफी एन हावना या दोना तू नाकार कोथो का आपे कोठीन एन पापा पाने नाय फिरणारा मोने कोय देवा मोठी रोग ते नेमला न्याय दिया हटी ती रोग हटवी थोतो तो योक योकाल ज्या त्या कामा परमाने फोड़ दी या हटी जी कदा दे दोईन हारे कामे कोते रोईन मोठा पोन मानपान एन जुलम जुग्या जीवन ई मिणवा हटी खोटपोट कोथे त्याहाल तो जुलम जुग्या जीवन दीज पेन जे फूट पाडणारे खोरे पुणाल मानत नाही खरा पुणाल मानते त्याहा वो खूप मोठी रोग संकट एन दुखी खराब काम कोणारा माहू अगला यहुदी एन पासे विदेशी या योक योका जीवती पेन हरा काम कोणारा योक योकाल अगला यहुदी एन पासे विदेशी याहाल मोठेपणा मानपान एन समाधान इमेई काका देवाल बादे हरकेज है काका जहाल नीमहा चोपड़ी नाई ओहड़ा जोल्हाय पाप कोइहा तोल्हा नीमहा चोपड़ी वाची नाशोरी एन नीमहा चोपड़ी जापायाती तोल्हाय पाप कोइहा त्याहा न्याय नीमहा चोपड़ी पुरमाने ओरी काका नीमहा चोपड़ी वोनायनारा देवा नजरेमा सोती है एहको नाय ते नीमा चोपड़े पुरमाने वागणारे सोती गोनवामाई काका जहाल नीमहा चोपड़ी नाय होड़ा विदेशी लोक जोवे नीमहा चोपड़ी माय जी है ती आंग्या स्वभाव कोय कोथा तोवे त्याहाल नीमहा चोपड़ी नाय तेरी ते स्वताज नीमहा चोपड़ी है एहकोय का ती नीमा चोपड़ी काम आपे मोनामाय लिखला है एहकोय देखाड़ है त्याहा रे त्याहा मोना विचार भी त्याहाल पुरावो दे एन त्याहा विचार योग बिहराल दोष लावता नाय ते सोती गोनता जे दिही देव मा हरी बातमी पुरमाने येशू ख्रिस्ता असने महा दोबल्यो गोठिये न्याय करी तो दिही ई देखाई आम्ही जर तू स्वताल यहुदी आखाडतो हो एन नीमहा चोपड़ी आधार लेतो एन देवा बदल मिजासी कोतो तुल त्या मोरजी हुमजे एन नीमहा चोपड़ी माने शिक्षण मिळहा या हटी तुल हरियो गोठी गोमती हो एन नीमहा चोपड़ी पुरी होमज एन खोरेपणा आम्हाल मिळला है या हटी आमा आंधळाल वाट देखाणारा अंधारामा ज्या हेता त्याहाल उजवाडो कोमी उकल्या लोखा एन हाना पोहा गुरुजी है ओहडी तुम्हें खात्री जायली है तेर पासे बिहराल हिकाळणारो तू स्वताल हिकाळा नाही का चोरी कोणा नाही एहको तू आखणारो तू स्वतः चोरी कोथो का सिनाळी कोणा नाही एहको आखणारो तो तू स्वतः सिनाळी कोथो का मूर्ती पुंजना नाकार कोणार तू स्वतःच मंदिरे लुटतो का नीमहा चोपडे मिजासी कोणार तू स्वतःच नीमहा चोपडी मुडीन देवा अपमान कोथो का तुम्हे कोई विदेशी लोकामाय देवा नावा निंदा ओयरोली है एहको देवा वचनामा लिखला है कहा का जर तू नीमहा चोपड़े पुरमाने चालतो री तर सुनते फायदो है खोरो पेन जर तू नीमहा चोपड़ी मुड़नारो री तेर तो सुनता जायले ओरी तेरी भी ती नाय जायला हरकीज है तर पासे सुनता नाय जायले माहे नीमहा चोपड़ी माने नियम पाळा तर त्या सुनता नाय जायली ई सुनता एहको गोनवामा येणारी नाही का एन ज्या अंगा बदल सुनता जायली नाही तो जर नीमहा चोपड़ी पाळहे तर जो तू नीमहा चोपड़ी लेख एन सुनते विधी तुपाय है तेरी नीमहा चोपड़ी मुड़ी टाकतो ते तो न्याय करी कहा का जो बारी रीते पुरमाने जायलो यहूदी तो यहूदी नाही एन जी अंगा सुनता बारी कोली है ती सुनता नाही पेन जो माजलो यहूदी तो यहूदी है एन नीमहा चोपड़े आक्षर्यो को नाही ओहड़ी सुनता तर मोना है ती आत्मे को है ओहड़ा वखाणी महापाने नाही तर देवापाने ओ है।